93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार। मी आहे संग्राम। इट्स अ फैंटास्टिक वेडनेसडे मॉर्निंग द 11th ऑफ मे 2016। वेलकम टू द मिडल ऑफ द वीक एडिशन ऑफ मॉर्निंग नंबर वन। आज दोन तीन महत्वाच्या गोष्टी, अर्थात पाण्याचा विषय आपण जो घेतलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे, आणि त्याचं प्राईस जे आहे ते तुम्ही आता दोन दिवस ऐकलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो। चक्क रेन वॉटर हार्वेस्टिंगची अख्खी सिस्टम एका सोसायटीला फ्री मी देणार आहे। हे कधीच झालेलं नाही आहे, एवढं महाग कधीच नाही। कोणी कॉइन्स देतात सोन्याचे बिण्याचे, ते काही दीड दोन हजार वगैरे चारशे किमतीचे असतात, फार फार तर 3-4 हजार रुपयाचे काही वाउचर्स वगैरे असं काय काय मिळत असतं। पण अख्खीची ही सिस्टम, आणि एका माणसाला गिफ्ट नाही, हे गिफ्ट हे थँक्यू यार, सॉरी पाणी आलं माझं, पाणी समोर बघितलं की सगळी लिंक बिंक तुटली माझी, आणि रिअलाईज झालं की खूप आपल्याला तहान लागलेली आहे। सॉरी मी आता खूप काहीतरी वाईट बोलू का चिडाल माझ्यावर? मला कधी कधी असं पाणी पिलं ना गपकने की मग एकदम असा ढेकर येतो, कारण हवा सुद्धा गिळालेली असते ना त्या गडबडीत, म्हणून बाकी काही नाही। बरं, मी आता कॉफीचा वगैरे सगळा इंतजाम करतो, प्लॅन सगळा मी नीट पुन्हा एकदा बघतो की आज आपण काय काय करणार आहे, काय काय बोलणार आहे, कोणाशी बोलायचं आहे, तुमच्याकडनं मला काय हवं आहे, कशावर तुमचं मत हवं, हे सगळं नीट एकदा पुन्हा एकदा त्याची उजळणी करतो। इन द मीन टाइम सुपर हिट गाणी आपल्याकडे आहेतच, इन्क्लुडिंग मी आहे संग्राम। 780 ऑन द क्लॉक 93.5 रेड एफएम, बज जाते रहो।